chinimandi.com podcast.
श्री दत्त सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता. महापुरामुळे श्री दत्त सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील बहुतांशी ऊस पुराच्या पाण्याखाली होता. त्यानंतर सद्यस्थितीतील कोरोनाच्या संकटात दत्तचा गळीत हंगाम अनेक अडचणीतून यशस्वी ठरला आहे. सन 2019-20 गळीत हंगामात कारखान्यानं 10,47,867 मेट्रिक टन ऊस गाळप केला आहे. यंदाचा हंगाम कारखान्यासाठी आव्हानात्मक होता. ऊस गाळपाचं उद्दिष्ट पूर्ण होणार का याबाबत अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र महापुरात बुडालेल्या ऊसाचं योग्य नियोजन करून गाळप करण्यात आलं. शिरोळ हातकणंगलेसह कर्नाटक सीमा भागातून दत्त कारखान्याला ऊस पुरवठा केला जातो. पण सध्या गाळप हंगामाच्या अंतिम टप्प्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे 22 मार्चपासून सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तरी देखील कारखाना गाळप करण्यात यशस्वी झाला आहे. याबाबत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले, महापुरात बुडालेल्या ऊसाचं योग्य नियोजन करून गाळप करण्यात आलं. कोरोना विषाणूच्या संकटात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी दाखवलेला संयम, कामगार आणि ऊसतोड मजुरांनी जीवाची पर्वा न करता कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावावर मात करत हंगाम यशस्वी केला आहे.